नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग 3 प्रवेश प्रक्रिया व प्रवेशाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मी सांगणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 म्हणजे मागच्या वर्षी जे विद्यार्थी बीकॉम भाग 2 या वर्गात शिकत होते त्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 म्हणजे चालू वर्षामध्ये बीकॉम भाग 3 मध्ये प्रोविजनल प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे. या प्रोविजनल प्रवेश प्रक्रियेचे प्रामुख्याने 2 टप्पे आहेत. ते 2 टप्पे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बीकॉम भाग 3 च्या प्रोविजनल प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा, की ज्या पहिल्या टप्प्यामध्ये मी एक गुगल फॉर्म आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती टाकलेला आहे. मंगळवार दिनांक 21 जुलै 2020 रोजी टेलिग्राम ग्रुप वरती एक गुगल फॉर्म ची लिंक दिली गेलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी दिसतील. त्या सूचना विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो गुगल फॉर्म पूर्णतः भरून सबमिट करावयाचा आहे. गुगल फॉर्म भरण्याआधी त्या फॉर्ममध्ये सुरुवातीच्या पेजवरती दिलेल्या सर्व सूचना आपण व्यवस्थित वाचावेत आणि व्यवस्थित त्या सूचना आपण समजावून घ्यावेत आणि मगच तो गुगल फॉर्म भरावा, भरून तो फॉर्म सबमिट करावा, फॉर्म सबमिट झाल्याची खात्री करावी. त्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व सत्रांमध्ये व सर्व विषयांमध्ये प्राप्त गुणवत्तेनुसार ऐच्छिक विषय अलॉट करणार. ऐच्छिक विषय अलॉट केल्याच्या नंतर तुम्हाला कळवणार विद्यार्थ्याचे नाव व विद्यार्थ्याला अलॉट केल्या गेलेला ऐच्छिक विषय याची यादी आम्ही टेलिग्राम ग्रुप वरती पब्लिश करणार. टेलिग्राम ग्रुप वरती ही यादी पब्लिश होणार विद्यार्थ्यांनी आपले नाव आणि आपल्याला दिले गेलेले विषय त्यांची खात्री करावी. इथपर्यंत या ऍडमिशन प्रोसेसची पहिला टप्पा. आता आपण बघूया या प्रोविजनल प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा काय आहे. आपल्याला आतापर्यंतच्या आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती जे ऑप्शनल विषय आम्ही देऊ ते ऑप्शनल विषयची आपल्याला खात्री करावयाची आहे. म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती आपले नाव व आपल्या नावापुढे आपल्याला दिले गेलेला ऑप्शनल विषय, ऐच्छिक विषय यांची खात्री करणे व त्यानंतर आपण dgcc.rayatdc.com या वेबसाईटवरती लॉग इन करावयाचं आहे. dgcc.rayatdc.com हा वेबसाईट चालू करून या वेबसाईटवरती आपल्याला आपला लॉग इन आय डी व पासवर्ड त्या ठिकाणी टाकून लॉग इन करावयाचा आहे. आपले लॉग इन आय डी, आपले पासवर्ड व तत्संबंधीची नोटीस बुधवार दिनांक 22 जुलै 2020 रोजी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात येईल. त्यात दिलेल्या सूचना वाचूनच आपण dgcc.raithdc.com या वेबसाईटवरती जाऊन प्रवेशाची ऑनलाईन फी जमा करावयाची आहे. आपण या वेबसाईटवरती जाऊन फी भरण्याची प्रक्रिया केल्याच्या नंतर आपले बीकॉम भाग 3 चे प्रोविजनल प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी आपल्या प्रवेशाची प्रक्रिया यातला पहिला टप्पा हे व्यवस्थितपणे पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर आपल्या प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या मदतीने ऑनलाईनच्या स्वरूपात फी भरावयाची आहे. असे हे प्रवासात प्रवेशाचे 2 टप्पे आहेत. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावयाचं आहे, जोपर्यंत आपले नाव व आपल्याला दिले गेलेले विषय टेलिग्राम ग्रुपवरती पब्लिश होणार नाही, आपल्याला दिसणार नाही, तोपर्यंत आपण प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करावयाची नाही. जोपर्यंत प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण होणार नाही, तो पहिला टप्पा पूर्ण होऊन आपले नाव व आपल्याला दिलेले विषय हे जोपर्यंत आम्ही टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार नाही, तोपर्यंत आपण dgcc.raithdc.com वर जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून फी भरण्याची प्रक्रिया करू नये. जर आपण असे करत असाल तर आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपला ओपन होणार नाही. प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना दिलेले ऐच्छिक विषय हे टप्प्याटप्प्याने देणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थी, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थी, तिसऱ्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थी, अशा टप्प्याटप्प्याने आम्ही विद्यार्थ्यांची आणि त्यांना दिलेल्या विषयांची यादी टेलिग्राम ग्रुपवरती पब्लिश करू आणि तिथे आपलं नाव बघितल्याच्या नंतर आपल्याला मिळालेला विषय खात्री केल्याच्या नंतर आपण पुढील प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. हे प्रवेशाच्या 2 टप्प्यांच्या संदर्भातली माहिती. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देणार आहे. जे विद्यार्थी बीकॉम भाग 2 मध्ये गत वर्षी होते परंतु त्यांचे बीकॉम भाग 1 चे विषय राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना विषय सोडविण्याच्या अटीवर बीकॉम भाग 3 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि सदर विद्यार्थ्यांनी त्याबाबतचे हमीपत्र ऑनलाईन सबमिट करावयाचे आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व माहिती विद्यार्थ्यांनी व्यवस्थित भरून त्या माहितीची खात्री करावी. भरलेली माहिती चुकीची असल्यास आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात, म्हणून आपण भरत असलेली माहिती ही चुकीची नाही, माहिती ही व्यवस्थित भरलेली आहे याची खात्री करावी. माहिती चुकीची आढळल्यास आपला प्रवेश रद्द देखील होऊ शकतो, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर अशा प्रकारे या बीकॉम भाग 3 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत या ठिकाणी मी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेचे 2 महत्त्वाचे टप्पे आणि काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण या प्रवेशाच्या प्रक्रिया आणि या सूचना व्यवस्थित समजावून घेऊन या प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करावी. धन्यवाद.